प्रकरण 11. पराभव मनाला लावून घेणाऱ्यातले रामभाऊ नव्हतेच. 1971 झालेल्या त्या लोकसभा निवडणुकीतला पराभव म्हणजे इंदिरा काँग्रेसच्या गरिबी हटाव या घोषणेचा प्रभाव होता. दीनदुबळ्या भारतीय जनतेच्या मनात स्वाभाविकपणे वसत असलेल्या सुस्थितीबद्दलच्या अपेक्षांचं भांडवल करून सत्ता मिळवण्याचा तो डाव यशस्वी झाला तरी प्रत्यक्षात गोरगरिबांचे अश्रू पुसले जाणार नाहीत, खऱ्या अर्थानं गरिबीचं निर्मूलन करणं नवकाँग्रेस नेतृत्वाला जमणार नाही याची रामभाऊंना खात्री वाटत होती. त्यामुळे पुन्हा विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या त्या सामान्य जनतेचे प्रश्न धसाला लावण्यासाठी, त्या विधानसभेत निवडून जाण्यासाठी ते सज्ज झाले. 1972 झालेल्या विधानसभा निवडणुकीत शुक्रवार मतदारसंघात नवकाँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून वसंतराव थोरात उभे राहिले. अन्य उमेदवारही उभे राहिले तरी खरी लढत म्हाळगी थोरात या दोघांमध्येच होणार होती. थोरात हे मंडई विद्यापीठाचे पदवीधर असल्यामुळे म्हाळगींना अटीतटीची लढत देण्याचं बळ त्यांच्यापाशी होतं. ते सारं लक्षात घेऊन रामभाऊंनी त्यावेळेच्या प्रचारसभेत पुण्याच्या प्रश्नांवर अधिक भर द्यायचं ठरवलं. राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेला विविध प्रकल्पांसाठी अधिक अनुदान मिळवून देण्याची निश्चित योजना त्यांनी आखली आणि तिच्या आधारे प्रचार सुरू केला. पुणेकर जनता गरीब आणि मध्यमवर्गीय आहे. महापालिकेतर्फे तिच्यावर झालेली करवाढ आता शिगेला पोहोचली आहे. तेव्हा ही करवाढ यापुढे आणखी होता कामा नये ही आमची भूमिका असून त्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं महापालिकेला मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करणं हा आमच्यापुढचा महत्वाचा कार्यक्रम राहील असं रामभाऊंनी 1972 जाहीर केलं. गेल्या 3 पंचवार्षिक योजनांमध्ये शहराच्या विकासाकडे त्यामानाने लक्ष कमी दिलं गेलं. 4 योजनेत तसं होता कामा नये असं सांगून ते प्रचारसभांमध्ये पुढे म्हणत की राष्ट्रव्यापी राज्यव्यापी असे आम्ही पुष्कळ प्रश्न मांडलेले आहेत. आमच्या जाहीरनाम्यांमधून ते प्रसिद्ध झालेले आहेत. परंतु त्याचबरोबर प्रत्येक प्रतिनिधीनं आपल्या स्थानिक प्रश्नांकडे लक्ष देणं हेही त्याचं कर्तव्य आहे. त्या भूमिकेतून पुण्यातल्या नागरिकांचं सरकारशी निगडीत असलेले प्रश्न सोडवण्याचा माझा सतत प्रयत्न राहील. स्थानिक प्रश्नांची काही उदाहरणं रामभाऊ घेत. मोफत प्राथमिक शिक्षण देणं हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे. महापालिका ते करते आहे. सुमारे 70,000 विद्यार्थी त्याचा फायदा घेत आहेत. बर, या शाळांमधून प्रामुख्यानं गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांची मुलं असतात, पण राज्य सरकार अशा शाळांना फक्त 33% अनुदान देतं आणि जिल्हा परिषदेकडच्या अशा शाळांना मात्र 90% अनुदान देतं. वास्तविक तिथेही गरिबांचीच मुलं जातात, तेव्हा त्यांना हे अनुदान मोठ्या प्रमाणात मिळतं ते योग्यच आहे. परंतु तोच न्याय महापालिकेच्या प्राथमिक शाळांनाही लावला पाहिजे. गरिबांच्यात सुद्धा सरकार हा पंक्तीप्रपंच करतं आहे. तेव्हा महापालिकेच्या शाळांचं अनुदान वाढवून महापालिकेला आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील असं ते सांगत. आता दुसरं PMT उदाहरण. माझ्या माहितीप्रमाणे आपण सरकारला त्यातल्या उत्पन्नाचे 5% पॅसेंजर टॅक्स म्हणून देतो. हे पैसे कुणाचे? ज्यांना रिक्षा टॅक्सी परवडत नाही अशा पुण्यातल्या असंख्य गोरगरीब जनतेचे. या पॅसेंजर टॅक्समधला सरकारकडून काहीही हिस्सा पालिकेला परत दिला जात नाही. वास्तविक PMT बसेस या प्रामुख्यानं पालिकेच्याच मालकीच्या शहरातल्या रस्त्यांवरून धावत असतात, तेव्हा पॅसेंजर करातला काही भाग सरकारकडून पालिकेला मिळाला पाहिजे. म्हणजे PMT संभाव्य दरवाढ टळेल. ती टळली पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील राहील असंही आश्वासन रामभाऊ देत. अशीच गोष्ट करमणूक कराची. पुण्यात असणाऱ्या सिनेमा थिएटर्समधून सरकार करमणूक कर वसूल करतं. तिचा सुद्धा काही भाग पालिकेला मिळत नाही हे योग्य नाही. या विषयाचाही मी पाठपुरावा करणार आहे असंही ते सांगत. आम्हाला खेळायला पटांगण नाहीत अशी तक्रार करत नुकतीच काही मुलं माझ्याकडे आली होती असं सांगून रामभाऊ मतदारांना म्हणत की त्यांची तक्रार रास्त आहे. क्रीडांगण नसल्यानं आज गल्लोगल्ली मुलं रस्त्यावर खेळताना दिसतात आणि त्यामुळे काही अपघातांचे भक्ष बनली आहेत. मुलांचा हा प्रश्न कुणी सोडवायचा? त्यासाठी शहरातले अगदी जुने पडके झालेले वाडे घेऊन तिथल्या रहिवाशांची अन्य ठिकाणी सोय करून भागाभागात क्रीडांगणं केली पाहिजेत. पण एकट्या पालिकेला आर्थिकदृष्ट्या ते शक्य नाही. त्यासाठीही सरकारच्या क्रीडा खात्यानं अनुदान रूपानं पुढे आलं पाहिजे. पुण्याची मंडई एवढी वाढवूनही आत्ताच अपुरी पडायला लागली आहे. मंडईचा त्याच परिसरामध्ये विस्तार झाला पाहिजे. तिथे नजीकच पंत सचिवांचा मोठा वाडा आहे, तो विक्रीला निघाल्याचंही जाहीर झालं आहे. तेव्हा ती जागा महापालिकेनं घेऊन मंडईच्या विस्ताराच्या कामी उपयोगात आणावी. पण अशा गोष्टी करायच्या तर पालिकेजवळ पैसा हवा ना. त्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे सरकारनं पॅसेंजर टॅक्स, करमणूक कर यासारख्या उत्पन्नातला भाग देऊन शैक्षणिक अनुदान वाढवून ही आर्थिक पोकळी भरून काढली पाहिजे. पाण्याच्या प्रश्नाबाबत ते म्हणत, पानशेत धरण बांधलं जात असताना पुण्यासाठी हे पाणी दिलं जाईल अशी विधानसभेतली आश्वासनं आहेत. पानशेत फुटल्यावर तर अधिकच दैना सुरू झाली आहे. पुण्यात दरवर्षी विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची कमालीची टंचाई भासते. सध्या पुणे म्हणजे मंगल कार्यालयांची बाजारपेठ झाली आहे. मे महिन्याच्या सुटीत पुणे पाहुण्यांनी बहरून जातं आणि नेमकं याच वेळेला पाण्याची कमतरता भासते. वास्तविक आता पानशेत आणि खडकवासला या दोन्ही धरणांमध्ये भरपूर पाणी आहे. मग पुणेकरांना रोज ते पुरेशा प्रमाणात मिळालं पाहिजे, पण ते मिळत नाही. आणि त्यामुळेच ज्यांच्याकडे पाणी साठवायलाही चार भांडी नाहीत अशा गरीब जनतेला पाण्यासाठी रोज कंठरव करणं भाग पडत आहे. आळीआळीत पाण्यासाठी रोज होणारी भांडणं ही या गोष्टीची साक्ष देतात. तेव्हा पुण्याला त्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या आणि कारखानदारीच्या प्रमाणात पुरेसं पाणी मिळालंच पाहिजे. पण आज ते का दिलं जात नाही? तर त्याचं कारण, कॅनॉल वाटे ते दौंडपर्यंतच्या बागायतदारांना पुरवण्यात येतं. त्यांना भरपूर प्रमाणात ते उपलब्ध व्हावं म्हणून पुणेकरांच्या तोंडचं पाणी काढणं ही योग्य नीती नव्हे. तेव्हा हा प्रश्नही मी धसाला लावीन. पुण्याच्या विकासाला जागाच राहिल्या नाहीत हा प्रश्नसुद्धा असाच महत्वाचा आहे असं रामभाऊ मानत. चिंचवड, कात्रज, पाषाण, हडपसर वगैरे पुण्याच्या आसमंतातल्या नजीकच्या भागात केंद्र किंवा राज्य सरकारनं शेकडो एकर जमिनी स्वतःसाठी गुंतवून अनेक वर्ष त्या मोकळ्या पाडल्या आहेत, म्हणून गलिच्छ वस्तीसारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. तेव्हा सरकारनं आपल्या या जागा गृहनिर्माण मंडळाला देऊन तिथे लोकांना परवडतील अशी स्वस्त घरं बांधली पाहिजेत. त्यासाठी गृहनिर्माण निधीसारख्या योजनेची तरतूद केली पाहिजे. पण जनतेसाठी असं काही करण्याऐवजी सरकार स्वतःच्याच पोळीवर तूप वाढून घेऊ पाहत आहे. तेव्हा हा प्रश्नसुद्धा धसाला लावणं हे मी माझं कर्तव्य मानतो असं ते जाहीरपणे सांगत. ते पुढे म्हणत, गलिच्छ वस्त्यातून मी स्वतः हिंडलेलो आहे. त्यांची अवस्था पाहून वाईट वाटतं. तेव्हा या गोरगरीब जनतेसाठी यापूर्वी येरवड्यातली सरकारी जागा मिळवून देण्याच्या कामी मी वाचा फोडली होती. तिला यश आलं. तसाच हा प्रश्न यापुढेही सतत हाताळला जाईल यात शंका नाही. पुण्याच्या विकासाची समग्र योजनाच याप्रकारे रामभाऊ मांडत असल्यामुळे 1972 विधानसभा निवडणूक जिंकणं त्यांना जड गेलं नाही. जनसंपर्क कायम राखल्यामुळे आश्वासनांची खैरात न करणारा, उलट त्यांचं कसोशीने पालन करणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. ती प्रभावी ठरली आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार वसंत थोरात यांचा रामभाऊंनी निर्णायक पराभव केला. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर खूपच चुरस आढळली. या मतदारसंघात शहरामधल्या इतर मतदारसंघांच्या तुलनेनं अधिक मतदान झालं होतं. शिवाय काँग्रेस उमेदवार पहिल्या फेरीत 4,500 मतांनी आघाडीवर होते. 1962 पुनरावृत्ती होते की काय अशी अनेक कार्यकर्त्यांना धास्ती वाटत होती. रामभाऊ मात्र निर्धास्त होते. दुसऱ्या फेरीत थोरातांची आघाडी फक्त 1,100 मतांवर आली. तिसऱ्या फेरीत ती आणखी 200 मतांनी घटली. शेवटच्या चौथ्या फेरीअखेर मात्र रामभाऊ 1,597 मतं अधिक मिळवून विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं. अर्थातच रामभाऊंची कर्तबगारी पुन्हा एकदा गाजायला लागली. महाराष्ट्र सरकारनं 20 वर्षांच्या कालावधीत पाटबंधारे खात्यावर फक्त 225 कोटी रुपये खर्च केले असता शासनाचे प्रवक्ते फार मोठ्या प्रगतीच्या बढाया कशाच्या आधारावर मारतात? हा प्रश्न असो किंवा आयात केलेल्या मिलो गव्हात धोत्र्याच्या विषारी बियांची भेसळ असल्यामुळे नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेल्या धोक्याबाबत नियम क्रमांक 282 अन्वये मांडलेला प्रस्ताव असो, रेशन कार्डधारकांना सक्तीनं विकल्या जाणाऱ्या बटाट्यांबाबत मांडलेली लक्षवेधी सूचना असो, किंवा वंदे मातरम म्हणण्याच्या संदर्भात मुस्लिम समाजाच्या विरोधाबाबत वेळोवेळी उपस्थित होणारी चर्चा असो, रामभाऊ शासनाच्या धोरणातल्या नेमक्या त्रुटी दाखवत गेले, सूचना दुरुस्त्या मांडत राहिले. रामभाऊंच्या कारकिर्दीकडे वेगळ्या पद्धतीनं पाहिलं तर असं आढळतं की त्या कालखंडात महाराष्ट्राशी संबंधित असा एकही विषय नव्हता, अशी एकही घटना नव्हती की ज्याबाबत रामभाऊंनी मतप्रदर्शन केलं नाही. सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना आपापल्या खात्यांचा कारभार सांभाळला तरी चालत होतं. मुख्यमंत्र्यांची आवडीची आणि व्यासंगाची क्षेत्र वेगळी असल्यामुळे प्रत्येकवेळी तेच विरोधकांचा हल्ला परतवून लावत नसत. किंबहुना अनेकदा त्यांच्या वतीनं इतर मंत्री थातुरमातुर उत्तरं देऊन वेळ मारून नेत असत. रामभाऊ मात्र विरोधी पक्षनेते असल्याप्रमाणेच सर्व बाबतीत बारकाईनं लक्ष देत, सर्वपक्षीय आमदारांशी सख्य ठेवून असत. टीकेचा भडीमार करतानाही वैयक्तिक हेवेदावे न बाळगता तात्विक विरोधावर भर देत. त्या विरोधालाही जनतेच्या हिताचं अधिष्ठान असे. एसटीची दरवाढ हा एक असाच महत्वाचा विषय. एसटीच्या भाड्यात वाढ करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं सरकारकडे केली होती. तत्कालीन महसूल आणि परिवहन मंत्री शंकरराव चव्हाण यांनी विधानसभेमध्ये ही दरवाढ अत्यंत अपरिहार्य असल्याचं देखील सांगितलं होतं. म्हणजे भाडेवाढ करण्याचा जनताविरोधी निर्णय सरकारनं मनोमन घेतला होता. एसटीला गेल्या वर्षी तोटा आला असून तो भरून काढण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य आहे असं एसटीकडून सांगितलं जात होतं. हे समर्थन अत्यंत फसवं, अयोग्य आणि आकड्यांची जुगलबंदी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून जनतेची लूट करण्यासाठीच सांगण्यात येत होतं. एसटीची ही संकल्पित दरवाढ होती तरी किती? 6 एप्रिल 1972 रोजी परिवहन मंत्री शंकरराव चव्हाण यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनानुसार खेडे विभागात प्रत्येक किलोमीटरला तेव्हा 3.5 पैसे दर होता. तो दर किलोमीटरला 5 पैसे झाला तर शहरी विभागात तेव्हा पहिल्या 2 किलोमीटरला 5 पैसे आणि उरलेल्या अंतरास 10 किलोमीटरला 3.5 पैसे असा दर होता. तो एकदम पहिल्या 2 किलोमीटरला 10 पैसे आणि उरलेल्या अंतरासाठी दर किलोमीटरला 5 पैसे एवढा करण्यात आला. गोरगरीब प्रवाशांच्या दृष्टीनं पाहिलं म्हणजे ही दरवाढ कशी भयंकर स्वरूपाची होती हे लक्षात येतं. दर किलोमीटरला 3.5 पैसे भाडं होतं ते 5 पैसे करायचं म्हणजे एका फटक्यात 43% म्हणजेच जवळजवळ 1.5 पट भाडे करण्याचा एसटी महामंडळाचा मानस होता. तेव्हा ज्या ठिकाणी जायला 10 रुपये भाडं होतं तिथे भाडेवाढ झाल्यावर एकदम 14.30 रुपये भाडं झालं. जिथे पूर्वी 15 रुपये भाडं होतं तिथे जायला 21.45 रुपये तिकीट झालं. एसटीला प्रवाशांकडून भरपूर पैसा मिळत असूनही एसटीच्या प्रगतीचा, कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत होता तरीही एसटी तोट्याचं सोंग आणत होती. रस्ता वाहतुकीच्या आपल्याकडे आलेल्या अधिकाराचा एसटी दुरुपयोग करत होती. समाजवाद म्हणजेच सर्वंकष राष्ट्रीयीकरण या भूमिकेतून समाजवाद आणण्याच्या इराद्यानं महाराष्ट्राच्या तथाकथित पुरोगामी समाजवादी शासनानं हा एकाधिकार आपल्याकडे घेतला होता. पण त्यामुळे फरक काय पडला? गोरगरिबांना कमी भाड्यात प्रवास करू देणारा समाजवाद आला कुठे? खाजगी मालकांप्रमाणेच सरकारही नफेखोरी करून जनतेची पिळवणूक करत होतं. सरकार एकाधिकाराचा दुरुपयोग करून समाजवाद म्हणजे समाजाची लूट करण्याचा राजमार्ग असं समीकरण सिद्ध करू पाहत होतं. एसटीनं प्रवास करत होता सामान्य गोरगरीब आणि खेडूत माणूस. वनवासी भागात, मराठवाडा, कोकण, विदर्भ या अविकसित भागात आधीच रिकाम्या होत चाललेल्या खिशातून ही 43% जीवघेणी भाडेवाढ वसूल केली जाणार होती. एसटी महामंडळाची ही कृती आणि सरकारचा तिला असलेला पाठिंबा म्हणजे 1971 निवडणुकीत दिलेल्या गरिबी हटाव घोषणेला फासलेलं डांबर होतं. बोलणी मानभावाची आणि करणी कसबाची या म्हणीचा नवा आणि प्रचंड आविष्कार महाराष्ट्र सरकारनं एसटी दरवाढीच्या रूपानं घडवण्याचं ठरवलेलं दिसत होतं. तूट किती आणि दरवाढ केवढी? एसटीला 1970-71 1,87,00,000 रुपये तोटा झाला असं एसटी महामंडळानं हिशेबात दाखवलं होतं. एसटीचे हिशेब फसवेपणाचे तर होतेच, परंतु 1,87,00,000 रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी सुचवलेल्या दरवाढीनं एसटीच्या या फसव्या पद्धतीच्या हिशेबात सुद्धा 9 कोटी रुपयांचा फायदा दाखवून देता येत होता. 1,87,00,000 रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी 9 कोटी रुपयांचा फायदा होईल इतकी दरवाढ करण्याची नफेखोरी कोणत्या समाजवादात बसत होती? प्रवासी कर हा औरंगजेबाच्या जिझिया कराची आठवण करून देणारा एक अमानुष कर होता. कुणीही एसटीनं प्रवास केला की बसलाच हा करडोईवर. एसटीमध्ये होत असलेल्या फायद्यावर केंद्र सरकारला प्राप्तिकर भरावा लागू नये यासाठी व्यापारी डोक्याच्या मोरारजीभाईंनी राज्याचाच प्रवासी कर सुरू करून हा नफा राज्य सरकारकडे हडपण्याचा श्रीगणेश केला. नंतर समाजवादाचा पाळणा महाराष्ट्रात हलवताना यशवंतराव चव्हाण यांच्या आणि त्यांच्यानंतर दादासाहेब कन्नमवार आणि वसंतराव नाईक यांच्या सरकारांनीही चढत्या भाजणीनं तोच कित्ता गिरवला. सुरुवातीला 1 रुपया भाड्यामागे सरकार 5 पैसे प्रवासी कर वसूल करत असे. 1957 मध्ये तो 10 पैसे झाला. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आल्यानंतर 15 पैसे 20 पैसे अशा वाढत्या दरानं 1961 पासून तो दर रुपयाला 22 पैसे एवढा झाला. प्रवाशांच्या अधिक वाहतुकीमुळे एसटीला जसजसा अधिक फायदा होऊ लागला तसतसा वरीलप्रमाणे कर सरकार वाढवत राहिलं. अशा प्रकारे 12 कोटी रुपये प्रवासी कर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाला. एसटी कॉर्पोरेशनचा सगळा कारभार सरकारी गुंतवणुकीवर चालला आहे असा एक आभास नेहमीच केला जात होता. 1969-70 एसटीच्या हिशेबांकडे दृष्टिक्षेप टाकला तर मात्र निराळस चित्र नजरेला पडत होतं. 31 मार्च 1970 रोजी एसटीमधली एकूण गुंतवणूक 43,76,50,000 रुपये होती. याशिवाय इतर आणखी काही गुंतवणूक 2,07,43,000 रुपये होती. त्याखेरीज उरलेला भांडवलाचा 29,01,78,000 रुपये हा जो प्रचंड हिस्सा होता ती रक्कम एसटी कॉर्पोरेशननं स्वतःच्या अंतर्गत साधनांमध्ये गुंतवलेली होती. याचाच अर्थ असा की हे भांडवल जनतेच्या प्रवाशांच्या खिशातून काढून घेतलेल्या रकमेतून उभं करण्यात आलं होतं. एसटीला होत असलेला 40% नफा गडप करून राज्य सरकार त्याचा विनियोग रस्ते बांधणी आणि सुधारणा यासाठी कामी लावील तर एसटीला चांगले रस्ते उपलब्ध होऊन गाड्या दुरुस्तीचा खर्च कमी होईल, टायर्स अधिक काळ काम देतील, नियमितपणा वाढेल आणि गाड्या रस्त्यातच बंद पडण्याचे प्रकार बंद होतील. पण आपल्या महाराष्ट्र राज्यात हे प्रवाशांचं स्वप्नरंजनच ठरलेलं आहे. रस्ते विकासाबाबत महाराष्ट्र राज्याचा देशात 13वा क्रमांक लागत होता. महाराष्ट्रात रस्ते केवळ कमी आहेत इतकंच नव्हे तर एसटी वाहतूक ज्या रस्त्यांवर चालते तिथेही खराब रस्त्यांचं प्रमाण खूपच होतं. महाराष्ट्रात एसटी 54,699 किलोमीटर मार्गावर धावत होती. यापैकी फक्त 17,822 किलोमीटर्स म्हणजे सुमारे 33% मार्ग काँक्रीटचा किंवा डांबरी होता. उरलेला 36,877 किलोमीटर म्हणजे 67% मार्ग मुरुमाचा होता किंवा ते कच्चे रस्ते होते. रस्ते बांधणीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारनं अक्षम्य हेळसांड केली होती आणि त्या अपराधाबद्दल सजा मात्र जनतेला दिली जात होती. भारतीय जनसंघानं एसटीच्या भाडेवाढीविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय का घेतला हे या सर्व पार्श्वभूमीवरून सहजतेने लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर जनसंघानं विविध मागण्या केल्या होत्या. त्या अशा होत्या, एसटीच्या भाड्यात 1 पैशानं सुद्धा वाढ होता कामा नये, प्रवासी कर रद्द करण्यात यावा, शासनानं आत्तापर्यंत वसूल केलेल्या प्रवासी कराच्या रकमेचा हिशेब करून ती रक्कम रस्ते विकास निधी म्हणून निराळ्या खात्यात जमा करावी आणि एसटी कॉर्पोरेशनच्या सल्ल्यानं त्याचा विनियोग रस्ते विकासासाठी करावा. एसटी महामंडळाच्या सदस्यांना स्वतंत्र आलिशान मोटारी मिळत. त्या मोटारींचे खर्च, प्रवास भत्ते इत्यादी बराच खर्च होता. ती उधळपट्टी आणि चैनबाजी बंद करावी आणि यामुळे होणाऱ्या खर्चात प्रचंड कपात करून काटकसरीचं धोरण स्वीकारावं. रामभाऊ एसटी महामंडळाच्या या दरवाढीविरुद्ध आणि गैरकारभाराविरुद्ध विधानसभेत वारंवार विविध मार्गांनी टीका करत आले होते. पण या प्रश्नावर विधानसभेबाहेर संघटित केल्या गेलेल्या आंदोलनाचंही त्यांनी नेतृत्व केलं. पुण्यात स्वारगेट चौकात अशाच एका निदर्शनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत रामभाऊंचा चष्मा पडला, दूर फेकला गेला. त्यांना स्वतःला असा काही धक्का बसला की क्षणभर डोळ्यांपुढे काजवे चमकले, अंधारी आल्यासारखंही झालं. डोळ्याला मार बसला असावा असं डॉक्टर किराड यांच्यासारख्यांनी सांगूनही रामभाऊंनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यात चालढकल केली आणि नंतर ते पूर्णपणे विसरूनही गेले. याच विधानसभेच्या इतिहासात रामभाऊंनी आणखी एक विक्रम नोंदवला. निमित्त होतं गलिच्छ वस्ती सुधार मंडळ विधेयकाचं. यशवंतराव मोहिते यांनी ते विधेयक मांडलं होतं. आणि लवकरात लवकर ते सभागृहाकडून मंजूर करवून घेण्याची त्यांची खटपट होती. रामभाऊंना मात्र असं वाटत होतं की आधी ते चिकित्सा समितीकडे पाठवलं जावं, त्यावर सविस्तर चर्चा व्हावी. वेळकाढूपणाचं उद्दिष्ट नसल्यामुळे त्यांची विशिष्ट कालमर्यादेत तो विचारविनिमय आटपण्याचीही तयारी होती. स्वतंत्र गलिच्छ वस्ती सुधार मंडळ नेमण्याबाबत सरकारनं 1973 प्रारंभी जे विधेयक मांडायचं ठरवलं होतं त्यात शासकीय खाक्याला न शोभणारी घिसाडघाई दिसून येत होती. एरवी कोणतीही योजना तयार करून अंमलात आणण्याबाबत एखाद्या अजगरासारखी सुस्त असणारी प्रशासन यंत्रणा त्या प्रस्तावित विधेयकाच्या बाबतीत मात्र फारच उत्सुक होती. रामभाऊंनी त्या विधेयकाचा सर्वांगीण विचार व्हावा या हेतूनं ते विधेयक प्रथम संयुक्त चिकित्सा समितीकडे देण्याची मागणी केली. तशा विचारासाठी 21 सदस्यांची समिती नेमून 31 मार्च 1973 पूर्वी आपला अहवाल सादर करण्यास तिला सांगितलं जावं अशा आशयाचं विधेयकच त्यांनी सभागृहासमोर आणलं. ते म्हणाले, महोदय, आजपर्यंत सभागृहाचा एक परिपाठ आहे की ज्यावेळी एखादं महत्वाचं विधेयक सभागृहापुढे येतं आणि ते मूळ विधेयक अशा स्वरूपात जेव्हा असतं त्यावेळेला सभागृहाच्या सर्व सभासदांचं मत उत्तम प्रकारे व्यक्त होऊ शकेल. पुढे येणाऱ्या विधेयकाच्या अंमलबजावणीतल्या अत्यावश्यक अडचणी दूर करून टाकता येऊ शकतील यासाठी ते चिकित्सा समितीकडे पाठवलेलं बरं. सरकारला यासंबंधी आम्ही अगोदरच विनंती केलेली आहे आणि आता पुन्हा सभागृहामध्ये विनंती करतो आहोत की ज्या 70-80 दुरुस्त्या सुचवल्या गेल्या त्या विचारात घेतल्या जाव्यात. चिकित्सा समितीत प्रतिष्ठेचे कंगोरे यावेत असं कोणीच कोणाला बोलत नाही. अडीअडचणी डोळ्यासमोर येतात आणि म्हणून मे असा शब्द असावा की शाल असा शब्द असावा अशा तऱ्हेची त्या ठिकाणी चर्चा होऊ शकते आणि त्या चर्चेचा परिणाम म्हणून स्वाभाविकपणे चांगल्या प्रकारचा मसुदा सभागृहासमोर येऊ शकेल आणि म्हणून अशा प्रकारचा सभागृहात जर कायदा तयार होऊ शकला तर ते ह्या सभागृहाच्या प्रतिष्ठेला शोभणारं आहे. इतकंच नव्हे तर ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करायला निघालो आहोत त्यांच्या भल्यासाठी करण्याची खरी सदिच्छा आपल्या मनामध्ये आहे असंही यामधून व्यक्त होऊ शकेल. ते पुढे असंही म्हणाले की आता या विधेयकाच्या संदर्भात जे सांगितलं गेलेलं आहे ते नामदार मंत्री महोदयांचं भाषण आम्ही अतिशय काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकलेलं आहे. त्यांच्या भाषणातील प्रस्तावनेतच त्यांच्या जीवनातील जपून ठेवलेल्या मूल्यांची शोकांतिका आहे हे त्यांनाही कबूल करावं लागेल, कारण त्यांनी त्यांच्या डोळ्यापुढे एक भव्य दिव्य चित्र गेल्या 25 वर्षांच्या काळात रेखाटलं होतं. या देशातला जो दलित, गरीब, डाऊनट्रॉडन असा मनुष्य आहे त्या माणसाला जीवनातल्या ज्या महत्वाच्या जीवनावश्यक बाबी आहेत त्या त्यांना सन्मानानं मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारची तरतूद त्यांना करायची होती. त्यासाठी आपण समाजवादाची भाषा वापरत होतो. मोठ्या अपेक्षेनं आपण 1960 सालापासून या काँग्रेस पक्षामध्ये आलात. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर आणि त्यानंतर आता आपल्याला कोणताही आपला कार्यक्रम पार पाडण्यासाठी कुणीही आडवं येणार नाही अशी तुमची खात्री झाली होती म्हणून आपण विरोधी पक्षातून काँग्रेस पक्षात गेलात. गेली 12 वर्ष आपण मंत्री आहात पण चौकटीमध्ये आपल्याला स्वप्न साकार करता आलं नाही. नंतर रामभाऊंनी 1971 निवडणुकीच्या वेळेचा काँग्रेसचा जाहीरनामा वाचून दाखवला. त्यात गलिच्छ वस्ती निर्मूलनाचं आश्वासन होतं. आता मंत्री महोदय गलिच्छ वस्ती सुधारण्याची भाषा बोलू लागले होते. या बदलत्या भाषेवर त्यांनी नेमकं बोट ठेवलं. माझा मुद्दा असा आहे की आता तुम्ही झोपडपट्ट्यांची सुधारणा करू लागला आहात, परंतु मूळ झोपडी मात्र बिचारी आहे तशीच कायम राहणार आहे. त्या ठिकाणी नळ येतील, पाणी येईल, त्यासंबंधी मला काही म्हणायचं नाही. या झोपडपट्ट्यातली मूळ झोपडी आहे तिथे तशीच उभी राहणार आहे. तिच्या आसपासचा परिसर सुधारण्याची योजना म्हणजे तुमचं हे बिल आहे, असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. अर्थात सरकारनं आपली हट्टी भूमिका सोडली नाही. रामभाऊंचं विधेयक फेटाळलं गेलं, पण अवघ्या 2-3 दिवसांच्या अवधीत सरकारी विधेयक चर्चेला आलं तेव्हा यशवंतराव मोहित्यांपासून सर्वांची समजूत अशी होती की ते लवकरात लवकर मंजूर होईल. पण रामभाऊ म्हाळगी, मृणाल गोरे वगैरे विरोधी पक्षीय सदस्यांनी चंगच बांधला होता की ते हे विधेयक सहजासहजी मंजूर होऊ देणार नाही. विधेयकाला सुचवण्यात आलेल्या प्रत्येक दुरुस्तीवर सविस्तर चर्चा करायची तो आपला अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सरकारला विधेयक संमत करून घेण्याची घाई होती म्हणून कधी नव्हे तो असा निर्णय झाला की चर्चा जितका वेळ चालेल तितका वेळ चालू द्यायची. सरकार पक्षाची कल्पना अशी होती की फार तर रात्री 9-10 वाजेपर्यंत चर्चा संपेल. प्रत्यक्षात मध्यरात्र उलटून गेली तरी चर्चा संपेना. इतर आमदार कंटाळले, बाहेर जाऊन यायला लागले, पण रामभाऊ किल्ला लढवत राहिले. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चा संपली आणि काँग्रेस पक्षानं आपल्या बहुमताच्या जोरावर ते विधेयक संमत करून घेतलं. पण त्यापूर्वी रामभाऊंनी सरकारी घोषणांचा, बदलत्या धोरणांचा, त्यात विहित असणाऱ्या स्वार्थाचा प्रदीर्घ पंचनामा केला. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात तो दिवस आणि ती रात्र विशेष संस्मरणीय ठरली असल्यास नवल नाही. शहरांमध्ये झोपडपट्ट्या वाढत जाण्याचं प्रमाण, त्यामागचे सरकारी आर्थिक धोरणाचं अपयश, झोपडपट्टीत राहणाऱ्यांना समाजहिताच्या दृष्टीनं घातक मानण्याची सरकारी प्रवृत्ती आणि निकृष्ट जीवन जगणाऱ्या जनसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच्या काँग्रेसची कावा वगैरे सर्व बाबी त्या 17.5 तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेच्या निमित्तानं रामभाऊंनी चव्हाटावर मांडल्या. 1974 रामभाऊंच्या खासगी जीवनात दुर्घटनांचं दुष्टचक्र सुरू झाल्यासारखा प्रकार घडला. त्या एकाच वर्षी त्यांचे थोरले 2 भाऊ, थोरले मेहुणे आणि वडील थोड्या थोड्या दिवसांच्या अंतरानं मरण पावले. एका भावाचा तर खून झाला होता. या मानसिक धक्क्यातून ते जरा सावरतात न सावरतात तोच इंदिराजींच्या हुकुमशाहीविरुद्धच्या संघर्षाला तोंड लागलं. जयप्रकाश नारायण यांनी केलेल्या संपूर्ण क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनसंघ आंदोलनामध्ये सहभागी झाला. ते आंदोलन जसजसं प्रभावी होत गेलं तसतसा इंदिराजींची सत्ता लालसाही बळावत गेली. त्या कडोनिकडीच्या संघर्षाचा परमोच्च बिंदू येऊन ठेपला 1975. अलाहाबादच्या उच्च न्यायालयानं इंदिराजींची निवडणूक अवैध ठरवणारा निर्णय जाहीर केला आणि त्या निर्णयाचा मान ठेवून खुर्ची सोडण्याऐवजी इंदिराजींनी संपूर्ण देशावर आणीबाणी लादली. 26 जूनला सकाळी आमदार निवासामध्ये अकल्पितपणेच ट्रान्झिस्टरवर रामभाऊंनी आणीबाणीची बातमी ऐकली. थोड्याच वेळात निरनिराळ्या राष्ट्रीय नेत्यांना अटक झाल्याची बातमीही येऊन थडकली. आपल्यालाही अटक होईल याची त्यांना कल्पना आली. आपल्या कार्यालयातील नीट व्यवस्था लावून ते मुंबईहून पुण्याकडे निघाले. तुम्ही अद्याप बाहेर कसे असं विचारून अनेकांनी त्यांना भंडावूनही सोडलं. पुण्यात शिवाजीनगरला उतरून ते थेट शनिवार वाड्यावरच्या सभेत जाऊन थडकले. त्यांनी त्या सभेत सुमारे 15-20 मिनिटं भाषणही केलं. आजपासून या देशात हुकुमशाही सुरू झाली आहे. लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यावरचा हा हल्ला आपण शर्थीनं परतवला पाहिजे. शनिवार वाड्यापुढच्या सभांनी अनेक हुकुमशहांची गुर्मी उतरवली आहे. स्वार्थत्यागानं मिळवलेलं स्वातंत्र्य अशा गुलामगिरीसाठी नाही इत्यादी मुद्दे त्यांनी मांडले. ते मनापासून संतापले होते हे त्यांच्या आवाजावरूनही समजत होतं. सभेनंतर ते लगेच घरी गेले. झटपट त्यांनी कार्यालयाची आणि घराची व्यवस्था लावली. रात्री आपल्याला अटक करायला पोलीस येतील अशी त्यांना अपेक्षा होती आणि ती खरीही ठरली. रात्री 1 वाजता पोलीस त्यांच्या दारात आले. रात्री 2 सुमाराला सगळ्यांचा निरोप घेऊन ते येरवड्याकडे पोलीस मोटारीतून निघाले. थोड्याच वेळात त्यांची गाडी कारागृहाच्या दरवाजामध्ये उभी राहिली.